मला म्हणा की आजी पुढे चालू करायची त्याच्या वनवासाचं.
राम गेले वना मारिले रावणा, आपले राज्य दिले विभीषणा, आपले राज्य दिले विभीषणा.
सासरू आयला म्हणू लागे
मग नाही दुसरं चालू नाही
नाही नाही हेच गळा म्हणा ते.
राम सीता वन माय कैकई पाठवी, नित्य त्यांना भरत न आठवी, नित्य त्यांना भरत न आठवी. धन्य रे भरता धन्य रे तुझा भाऊ, चिरंजीव त्याची नरे कीर्ती राहू, चिरंजीव त्याची नरे कीर्ती राहू. रामाचं नाव आज नाही मे घेतील, वेड माझ मन कोण धंद्याला ना बाई उतयल, कोण धंद्याला ना बाई उतयल. रामाचं नाव घे ग घे ग माझे वाच, आता देवा दयाळाच घोड नाम याग बाई केशवाच, घोड नाम याग बाई केशवाच. रामाचं नाव आज नाही मे घेतील,
तसं म्हणायला खूप गाणी पण कसं असं म्हणल्यावर ध्यानात येण्यावर म्हणता.